आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारत आणि जॉर्डन यांच्यातले द्विपक्षीय संबंध हे ऐतिहासिक विश्वास आणि भविष्यातल्या आर्थिक संधी यांच्यावर आधारलेले आहेत असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन। विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयक 2025 लोकसभेत सादर। नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल आणि सोनिया गांधी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घ्यायला दिल्लीतल्या न्यायालयाचा नकार। विजय दिवसानिमित्त 1971 पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात बलिदान देणाऱ्या सैनिकांना राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांकडून आदरांजली। आणि मथुरा इथं झालेल्या अपघातात किमान 13 जणांचा मृत्यू तर 70 जास्त जण जखमी। भारत आणि जॉर्डन यांच्यातले द्विपक्षीय संबंध हे ऐतिहासिक विश्वास आणि भविष्यातल्या आर्थिक संधी यांच्यावर आधारलेले आहेत। जगाला एका विकासाच्या इंजिनची विश्वासार्ह पुरवठा साखळीची गरज असून भारत आणि जॉर्डन ती पुरवू शकतात असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला। जॉर्डनची राजधानी अम्मान इथं भारत जॉर्डन व्यापार मंचाला ते संबोधित करत होते।
ज्योग्राफी जॉर्डन की स्ट्रेंथ है और भारत के पास स्किल भी है और स्केल भी, दोनों की स्ट्रेंथ जब एक साथ आएगी तो इससे दोनों देशों के नौजवानों को नए अवसर मिलेंगे। दोनों देशों की सरकारों को उनका विजन बिल्कुल स्पष्ट है। अब बिजनेस वर्ल्ड के आप सभी साथियों को अपनी इमेजिनेशन, इनोवेशन और एंटरप्रेन्योरशिप से इसको जमीन पर उतारना है।
दोन्ही देशांना कोणकोणत्या क्षेत्रात सहकार्य वाढवता येईल आणि भूगोलाला संधींमध्ये आणि संधींना विकासात कसं बदलता येईल याबाबत जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे इब्न हल हुसेन यांच्याशी तपशीलवार चर्चा झाल्याची माहिती मोदी यांनी दिली। भारतीय कंपन्या जॉर्डनमार्गे अमेरिका, कॅनडा आणि इतर देशांमधल्या बाजारपेठांपर्यंत पोहोचू शकतात याचा लाभ भारतीय कंपन्यांनी घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं। तसंच जॉर्डनच्या कंपन्यांना भारतात गुंतवणूक करण्याचं निमंत्रण दिलं। डिजिटल पायाभूत सुविधा आणि माहिती तंत्रज्ञान, औषधं आणि वैद्यकीय उपकरण निर्मिती, कृषी, हरित विकास, सांस्कृतिक पर्यटन इत्यादी क्षेत्रांमध्ये सहकार्याच्या मोठ्या संधी असल्याचं मोदी यांनी अधोरेखित केलं। जॉर्डनचं भौगोलिक स्थान, इतर देशांबरोबरचे मुक्त व्यापार करार आणि भारताची आर्थिक क्षमता आणि आधुनिक उद्योग यांच्या जोरावर दक्षिण आशियाला मध्यपूर्व, आफ्रिका आणि युरोपशी जोडणारा आर्थिक कॉरिडॉर होण्याची क्षमता या दोन देशांमध्ये आहे अशी ग्वाही जॉर्डनचे राजे अब्दुल्ला दुसरे इब्न अल हुसेन यांनी यावेळी बोलताना दिली। या कार्यक्रमादरम्यान भारत आणि जॉर्डन यांच्यात विविध सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या। प्रधानमंत्री मोदी आज संध्याकाळी इथिओपियाची राजधानी अदिस अबाबाला रवाना होतील। लोकसभेत आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयक 2025 सादर केलं। हे विधेयक 20 जुन्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 मनरेगाची जागा घेईल। हे विधेयक ग्रामीण कुटुंबांना 125 दिवसांच्या मजुरीच्या रोजगाराची हमी देईल। त्याचबरोबर विकसित भारत 2047 अनुषंगाने एक आधुनिक वैधानिक चौकट तयार करेल। हे मनरेगा विधेयकापेक्षा एक मोठं आणि सुधारित विधेयक असेल। संरचनात्मक त्रुटी दूर करून रोजगार निर्मिती, पारदर्शकता, नियोजन यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे विधेयक असेल। या नवीन विधेयकाचा उद्देश मजुरांना अधिक हमी, चांगलं वेतन, कामाच्या ठिकाणी संरक्षण तसंच वेतनात अधिक पारदर्शक अंमलबजावणी असल्याचं सरकारनं म्हटलं आहे। दरम्यान काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी मनरेगाचं नाव बदलण्याच्या सरकारच्या निर्णयावरून काल जोरदार टीका केली। संपूर्ण जगात ख्याती असलेल्या महात्मा गांधींचं नाव काढून टाकण्यामागे सरकारचा नेमका काय उद्देश आहे असा प्रश्नही गांधी यांनी विचारला। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सबका बीमा सबकी रक्षा विधेयक 2025 सादर केलं। हे विधेयक विमा कायदा 1938, भारतीय आयुर्विमा महामंडळ कायदा 1956 आणि विमा नियामक आणि विकास प्राधिकरण कायदा 1999 यांची सुधारित आवृत्ती आहे। हे विधेयक सभागृहात सादर केलं जात असताना द्रमुक आणि तृणमूल काँग्रेससह विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला। प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत आजपर्यंत 1,86,000 किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते ग्रामीण भागात बांधण्यात आल्याची माहिती ग्रामविकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात दिली। हे ग्रामीण रस्ते बांधण्यासाठी 3,46,000 कोटी रुपये खर्च करण्यात आला असून त्रिस्तरीय गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेद्वारे त्यावर देखरेख ठेवली गेल्याचं पासवान म्हणाले। त्यानंतर लोकसभेचं कामकाज दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आलं। देशातल्या राज्य सरकारांनी 2 कोटींहून अधिक अपात्र आणि बनावट शिधापत्रिका रद्द केल्याची माहिती ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात दिली. देशातल्या सार्वजनिक वितरण प्रणालीच्या लाभार्थ्यांपर्यंत योग्य ते लाभ पोहोचावेत यासाठी 99% अधिक शिधापत्रिका आधारशी जोडण्यात आल्याचं जोशी यांनी यावेळी सांगितलं. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी, सोनिया गांधी आणि इतर 5 जणांविरुद्ध ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घ्यायला दिल्लीच्या एका न्यायालयानं आज नकार दिला. राऊज एव्हेन्यू न्यायालयातले विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी हा निर्णय दिला. मात्र कायद्याला धरून तपास सुरु ठेवायचा हक्क ईडीला आहे असंही त्यांनी सांगितलं. आरोपपत्राची दखल घ्यायला नकार देण्याच्या या निर्णयाविरोधात अर्ज दाखल करणार असल्याचं ईडीनं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज विजय दिवस आहे. 1971 पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात भारतीय जवानांनी आपलं अतुलनीय शौर्य आणि बलिदान यांच्या बळावर भारताला विजय मिळवून दिला होता आणि त्यानंतर बांगलादेशाची निर्मिती झाली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी या विजयात आपलं बलिदान देणाऱ्या सैनिकांना आदरांजली वाहिली आहे. या सैनिकांनी दाखवलेलं शौर्य, पराक्रम आणि मातृभूमीप्रती असलेली त्यांची निष्ठा देशासाठी सदैव प्रेरणादायी राहील असं राष्ट्रपती आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत. भारतीय जवानांनी आपली निस्वार्थ सेवा आणि पराक्रमांनी देशाच्या इतिहासात हा क्षण कोरल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत. विजय दिनाच्या निमित्ताने राज्यसभेतही देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूरवीरांना आदरांजली वाहण्यात आली. सकाळी 11 वाजता राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष सीपी राधाकृष्णन यांनी देशाला हा ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या भारतीय सशस्त्र दलांच्या शौर्याला आणि दृढनिश्चयाला अभिवादन केलं. युद्धामुळे बांगलादेश या स्वतंत्र राष्ट्राचा जन्म झाल्याचं ते यावेळी म्हणाले. विजय दिवसानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी नवी दिल्लीतल्या राष्ट्रीय स्मारकावर पुष्पांजली अर्पण केली. संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल एपी सिंग आणि नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश त्रिपाठी यावेळी उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने केलेल्या निर्णायक कारवाईचे पडसाद जगभरात उमटत असल्याचं संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ म्हणाले. ते आज दिल्लीत व्हेटरन्स इंडियातर्फे आयोजित विजय दिवसानिमित्त कार्यक्रमाला संबोधित करत होते. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज नवी दिल्लीत रक्षा संपदा भवन इथं होणाऱ्या संरक्षण संपदा दिनानिमित्त आयोजित समारंभात सहभागी होणार आहेत. संरक्षण मालमत्ता व्यवस्थापन आणि नगरपालिका प्रशासन क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या देशभरातल्या 61 छावणी मंडळांना ते रक्षामंत्री पुरस्कार प्रदान करतील. मथुरा इथं यमुना द्रुतगती महामार्गावर झालेल्या अपघातात किमान 13 जणांचा मृत्यू झाला तर 70 पेक्षा जास्त जण जखमी झाले. दाट डोक्यामुळे झालेल्या अपघातानंतर वाहनांना मोठी आग लागली. प्रवासी झोपेत असल्यानं त्यांना बाहेर पडता आलं नाही. या दुर्घटनेतल्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. आयुष मंत्रालयाच्या संसदीय सल्लागार समितीची दुसरी बैठक नवी दिल्ली इथं आज झाली. या बैठकीत औषधी वनस्पतींच्या लागवडीवर भर दिल्याविषयी चर्चा झाली. शेतकरी सक्षमीकरण आणि जैवविविधता संवर्धनासाठी औषधी वनस्पतींची लागवड अतिशय उपयुक्त आहे. निरोगी जीवनशैलीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि एक शाश्वत आरोग्य प्रणाली निर्माण करण्यासाठी आयुष प्रणालींना राष्ट्रीय आरोग्य सेवा आराखड्यात समाविष्ट करण्याचा सरकार प्रयत्न करत आहे असं आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी या बैठकीत सांगितलं. मुंबई सीमाशुल्क विभागानं मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर केरळमधल्या एका तरुणाला 1 कोटी रुपयांच्या अंमली पदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी अटक केली. सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तरुणाकडून 998 ग्रॅम हायड्रोपोनिक वीड हा अंमली पदार्थ जप्त केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत आणि जॉर्डन यांच्यातले द्विपक्षीय संबंध हे ऐतिहासिक विश्वास आणि भविष्यातल्या आर्थिक संधी यांच्यावर आधारलेले आहेत असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी अभियान विधेयक 2025 लोकसभेत सादर. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस नेते राहुल आणि सोनिया गांधी यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घ्यायला दिल्लीतल्या न्यायालयाचा नकार. विजय दिवसानिमित्त 1971 पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात बलिदान देणाऱ्या सैनिकांना राष्ट्रपती प्रधानमंत्र्यांकडून आदरांजली. आणि मथुरा इथं झालेल्या अपघातात किमान 13 जणांचा मृत्यू तर 70 पेक्षा जास्त जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.